त्यांना काही ते स्पष्टपणे म्हणू द्या, तुम्ही सांगताय बोलताय सगळा आवाज त्याच्यामध्ये काही
बारीक समजत कागदी
मी बहिरा आहे बर का, मला ऐकायला येत नाही त्यामुळे.